नमस्कार, मी नंदिनी मथुरे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली. अनेक ठिकाणी उमेदवारांना प्रतिस्पर्धी न उरल्यानं त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. उद्या निवडणूक चिन्हाचं वाटप झाल्यानंतर अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल. येत्या 15 तारखेला मतदान तर 16 तारखेला मतमोजणी होणार आहे. साताऱ्यात आयोजित 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं औपचारिक उद्घाटन आज ज्येष्ठ हिंदी साहित्यिक डॉ मृदुला गर्ग यांच्या हस्ते झालं. संमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्र ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी मावळत्या अध्यक्ष डॉ तारा भवाळकर यांच्याकडून स्वीकारली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी पालघर इथल्या बोगद्याचा ब्रेक थ्रू आज झाला. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव या समारंभाला दूरस्थ पद्धतीनं उपस्थित होते. विरार ते बोईसर स्थानकांदरम्यान खोदलेला हा बोगदा 1.5 किलोमीटर लांबीचा आहे. मराठी विज्ञान परिषदेतर्फे दिले जाणारे जीवनगौरव पुरस्कार यंदा क्षेपणास्त्र क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या डॉ टेसी थॉमस तसंच लस संशोधक डॉ गगनदीप कांग यांना जाहीर झाले आहेत. प्रत्येकी 2,51,000 रुपये, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 573 अंकांनी वधारला आणि दिवसअखेर 85,762 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 182 अंकांची वाढ नोंदवत 26,328 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.